नमस्कार शेतकरी बंधूनो, पीएम कुसुम योजनेच्या पोर्टल आता बंद होणार आहे. आपण आधीच या योजनेत निवडले गेले आहात. आता फक्त एक शेवटचं पाऊल उरलं आहे, लाभार्थी रक्कम जमा करणे. जरा पण अजूनही योग्य निर्णय घेतला नसेल तर कधीही संधी निघून जाईल किंवा चुकीच्या कंपनीमुळे पंप बसवण्यात अडचण येईल. म्हणूनच हजारो शेतकऱ्यांप्रमाणे क्रॉम्प्टनवर विश्वास ठेवा. 85 वर्षांचा अनुभव, 10 दिवसांत इन्स्टॉलेशन, 48 तासांत सेवा, प्रत्येक जिल्ह्यात टीम आणि सेवा केंद्र. आम्ही अर्जापासून ते पंप बसवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तुमची मदत करू. जर तुम्हाला यावेळी सगळं योग्य आणि वेळेवर हवं असेल तर आता एक दाबा